चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 13 नोव्हेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, देशभरात साखरेची मागणी कमी राहिली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामध्ये 150 पेक्षा कमी किमजा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. एक्सपॅक्ट्रीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 3.2820 डॉलर प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.258 सेंट्स होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत 3300 डॉलर ते 3322 डॉलर राहिलं. करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.083 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.1650 मध्ये झाला. क्रूड WTI 5.639 डॉलर होते. इक्विटी, BSE सेन्सेक्स 229.02 अंकांनी खाली येऊन 4.0116.06 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 7.3 अंकांनी खाली येऊन 1.1840.45 वर बंद झाला.